यशया अध्याय 31. जे कोणी मदतीसाठी खाली मिस्रमध्ये जातात आपल्या घोड्यावर अवलंबून राहतात त्यांना हाय हाय, आणि रथावर कारण ते पुष्कळ आहेत, आणि घोडस्वारांना कारण ते अगणित आहेत भरोसा ठेवतात. परंतु ते परमेश्वराचा शोध घेत नाहीत, किंवा ते इस्रायलाचा जो पवित्रतेकडे लक्ष देत नाही. तोही ज्ञानी आहे आणि तो संकटे आणील व आपली वचने माघारी घेणार नाही. आणि तो दुष्टांच्या घराण्याविरुद्ध आणि जे कोणी पाप करणाऱ्यांच्या मदतीविरुद्ध उठेल. मिसर मनुष्य आहे, देव नाही. त्यांचे घोडे मांस आहेत, आत्मा नाही. जेव्हा परमेश्वर आपला हात बाहेर लांब करील, तेव्हा दोघेही त्यांना मदत करणारा अडखळेल, आणि ज्यांची मदत केली तो पडेल, दोघांचा नाश होईल. परमेश्वराने मला हे सांगितले आहे, जसा एखादा सिंह तरुण सिंह आपल्या फाडलेल्या भक्ष्यावर गुरगुरतात, जेव्हा मेंढपाळांचा गट बोलावून त्यांच्याविरुद्ध आणला असताही त्यांच्या आवाजाने भयभीत होत नाही किंवा त्यांच्या घोंगाट्याने दबकत नाहीत, तसा सेनाधीश परमेश्वर सियोन पर्वतावर त्याच्या टेकडीवर लढाई करण्यास उतरेल. ज्याप्रमाणे पक्षी गिरट्या घालतो, तसा सेनाधीश परमेश्वर यरुशलेमचे रक्षण करील. तो तिचे रक्षण करील आणि तो तिच्यावरून ओलांडून जाऊन तिला वाचवील व सुरक्षित ठेवील. इस्रायलच्या लोकांनो, जे तुम्ही त्याच्यापासून तीव्रतेने दूर निघून गेलात, ते तुम्ही त्याच्याकडे माघारी या, कारण त्या दिवशी ते प्रत्येक आपल्या पापी हातांनी तयार केलेल्या सोन्याच्या आणि चांदीच्या मूर्त्यांचा त्याग करतील. अशूर तलवारीने पडेल, जी त्याचा नाश करील ती सत्ताधारी मनुष्याची तलवार नव्हे. तो तलवारीपासून पळून जाईल आणि त्यातील तरुणांना पकडून गुलाम केले जाईल. ते त्यांचा सर्व आत्मविश्वास भयामुळे गमावून बसतील, आणि त्यांचे सरदार परमेश्वराचा योद्धाचा झेंडा बघून घाबरतील. ज्याचा अग्नी सुयनेत आहे आणि परमेश्वराची भट्टी यरुशलेमेत आहे, त्या परमेश्वराची ही घोषणा आहे.